आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ। संरक्षण विषयक मंथन या राष्ट्रीय परिषदेचं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी। आणि भाला फेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव जागतिक एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मध्य प्रदेशात धार इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन झालं। अभियानादरम्यान आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्या असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी महिलांना केलं। नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असून घरातली आई तंदुरुस्त राहिली तर संपूर्ण घर हस्त खेळतं राहतं असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं।
देश की कोटी कोटी माताएं बहने बढ़ चढ़ करके मुझ पर अपने आशीर्वाद देती रही है। मैं आपसे यही मांगता हूं, इन कैंप में जाकर के जांच जरूर करवाएं, कितनी ही महंगी क्यों न हो जांच, आपको एक नया पैसा नहीं देना पड़ेगा। इतना ही नहीं, दवाई भी मुफ्त होगी। आपके उत्तम स्वास्थ्य से सरकारी तिजोरी की ज्यादा कीमत नहीं है। ये तिजोरी आपके लिए है, माताओं बहनों के लिए है।
सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी काल या कार्यक्रमात केलं। मध्य प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। महात्मा गांधीजींनी स्वदेशीला स्वातंत्र्याचं साधन केलं होतं, आता स्वदेशीचा मंत्र हा विकसित भारताचा पाया बनला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून देशात कालपासून सेवा पंधरवड्याचा प्रारंभ करण्यात आला। महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात ठिकठिकाणी सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। संरक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित मंथन या राष्ट्रीय परिषदेचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं उद्घाटन होणार आहे। विकसित भारत @2047ची धोरणात्मक वाटचाल या मध्यवर्ती विषयावर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। संरक्षण विभागाची जमीन व्यवस्थापन, प्रगत डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासनाची चौकट आणि शाश्वतता यांचा मेळ घालून या विभागाला बळकटी देणं अशा विविध मुद्द्यांवर 2 दिवस चर्चा अपेक्षित आहे। सेवा आणि सुशासनाचा मार्ग अवलंबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे। सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे। ऐकूया याबाबतचा हा वृत्तांत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील कृषी क्षेत्राचं क्षितिज आणखी विस्तारत आहे। शेतीपूरक विविध उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होत असून त्यांचं भविष्य सुरक्षित होण्यासाठी हे कृषी आधारित उद्योग सहाय्यभूत ठरत आहेत। या संदर्भात स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले,
4 लाख करोड रुपया एग्रो प्रोडक्ट का एक्सपोर्ट हुआ है। ये मेरे देश के किसानों ने भी ताकत दिखाई। हम छोटे किसान हो, पशुपालक हो, मछुआरे हो, देश के विकास की अनेक योजनाओं का लाभ आज हम उन तक पहुंचा रहे हैं। पीएम किसान सम्मान निधि हो, रेन वाटर हार्वेस्टिंग हो, सिंचाई की योजनाएं हो, क्वालिटी सीड्स हो, फर्टिलाइजर की आवश्यकता हो।
धान्य पिकांबरोबरच फळे, भाजीपाला, मसाले, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मत्स्य उत्पादन, पशुपालन यांसारख्या शेतीपूरक उद्योगांना केंद्र सरकारने दिलेलं पाठबळ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे।
भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज रोहतास, बेगुसराय आणि बिहारमधील इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत। ते काल संध्याकाळी पाटण्याला पोहोचले। केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ दिलीप जायस्वाल, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हैदराबाद इथं काल एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उपस्थितांना संबोधित केलं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांच्या विलीनीकरणासाठी अथक प्रयत्न करत अखंड भारताचा पाया रचला अशा शब्दात राजनाथ सिंग यांनी सरदार पटेल यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये काल हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उद्योग रोजगार निर्मिती कृषी पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या अंमळनेर ते बीड या टप्प्याचं उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झाला. अफगाणिस्तानातील तालिबानने मुलींवर लादलेल्या निर्बंधांमुळे त्या शालेय शिक्षणापासून वंचित आहेत, तसंच त्यांना मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्या बालविवाह आणि गंभीर आजार या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर युनिसेफने मुलींना सर्व स्तरावर शिक्षण घेण्याची परवानगी देण्याचं आवाहन निवेदनाद्वारे केलं आहे. 2025 अखेरीस एकंदर 2.25 दशलक्षाहून अधिक किशोरवयीन मुलींना शालेय शिक्षणापासून वंचित राहण्याचा अंदाज युनिसेफने व्यक्त केला आहे. अमेरिकेत पेन्सिल्व्हेनियामध्ये काल संध्याकाळी झालेल्या गोळीबारात लॉ एन्फोर्समेंट विभागाचे अनेक अधिकारी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वेल्सपॅन न्यूयॉर्क रुग्णालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात दिली आहे. देशभरात भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची मोबाईल सुविधा वाढवण्यासाठी टपाल विभाग आणि बीएसएनएल यांनी काल नवी दिल्ली इथं एक सामंजस्य करार केला. मोबाईल सुविधांद्वारे डिजिटल भारत उपक्रमाला चालना देणं आणि विविध सुविधा ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचवणं हा यामागील उद्देश आहे. छत्तीसगडमध्ये बीजापूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून काही शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातही काल दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी 2 नक्षली महिलांना ठार केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांदरम्यान काल चंदीगड इथं झालेल्या 50 षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या महिला संघाने सर्व बाद 292 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ 190 धावाच करू शकला. स्मृती मानधनाने 91 चेंडूत 117 धावा करत वेगवान शतक ठोकलं. जागतिक क्रमवारीत मर्यादित 50 षटकांच्या क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मानधना संयुक्तपणे 3 स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिराती इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक क्रिकेटमध्ये काल पाकिस्तानने ग्रुप एच्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरातीचा 41 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फखर जमानच्या अर्धशतकाच्या मदतीने 20 षटकात 9 बाद 146 धावा केल्या. या विजयासह पाकिस्तान भारतासोबत सुपर 4 टप्प्यात पोहोचला आहे. भारताचे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव यांनी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 84.85 शतांश मीटर भाला फेकला, तर सचिन यादव यानं 83.67 शतांश मीटर भाला फेकून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्पर्धेची अंतिम फेरी आज होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ. संरक्षण विषयक मंथन या राष्ट्रीय परिषदेचं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय. मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आणि भाला फेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.